chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
कृषी बजेट 2009-10 पासून 11 पट वाढून 1.37 लाख करोड झाले. मंत्री कामगार मंत्री संतोष गंगावार यांनी शनिवारी सांगितले की कृषी मंत्रालयाचे बजेट UPA शासनादरम्यान 2009-10 मध्ये 12,000 करोड रुपये होते, ते 11 पट वाढून 1.37 लाख करोड रुपये झाले आहे, जे शेतकऱ्यांच्या प्रति कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेला दर्शवते. नव्या कृषी कायद्यांना आणण्यासाठी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना आपले उत्पादन विकण्यासाठी विपणन स्वतंत्रता प्रदान करणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पदभार सांभाळल्यानंतर गावे, शेतकरी, गरीब आणि शेतीने सतत प्रगती केली आहे. कृषी मंत्रालयाचे बजेट 2009-2010 मध्ये केवळ 12,000 करोड रुपये होते, ज्याला शेतकरी आणि शेतीच्या प्रति पंतप्रधानांच्या वचनबद्धतेमुळे 11 पट वाढून 1.37 लाख करोड रुपये केले आहे. त्यांनी सांगितले की नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होईल, कारण ते आपल्या उत्पादनाला इतर राज्यांमध्येही चांगल्या किमतीवर विकू शकतील.